नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. उत्कृष्ट प्रशासना खातीर प्रामाणिकपणा आनी पारदर्शकता गरजेची अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. राज्य पांवड्यावेली राष्ट्रीय माध्यम आनी गुणवत्ता शिश्यवृत्ती येवजण परिक्षा 5 जानेवारीक, 11व्या गोवा लघुपट महोत्सवाच्या सर्तीचो निकाल जाहीर, 13 आनी 14 नोव्हेंबराक राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे पणजेंत आयोजन. आतां पुराय खबरो. उत्कृष्ट प्रशासना खातीर प्रामाणिकपण, तत्परताय आनी पारदर्शकता आवश्यक आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज दक्षताय संचालनालय परवरी सचिवालयांत आयोजीत कार्यावळींत दक्षताय जागृताय सप्तक 2024 उक्तावण केले उपरांत उलयतना म्हळें. लोकांक बरें आनी परिणामकारक प्रशासन दिवपा खातीर प्रामाणिकपण आनी समर्पीत भावनेन अधिकाऱ्यांनी काम करपाची गरज आसा अशें तांणी सांगलें. कर्तव्य आनी नितीमुल्यांचे पालन न जावप, भ्रश्टाचार अशा गजालीक लागून लोकांक बरें प्रशासन दिवपाक आडखळी येतात. हालींच्या दिसांनी सरकारी नोकरी मेळून दिवपा बाबत पैशांचो वेव्हार जाल्ल्याची प्रकरणां उक्ताडार येवपाक लागल्यात. अशा प्रकरणांनी हात आशिल्ल्या मनशा आड तशेंच अधिकाऱ्यां आड खर कारवाय करतले. पदांची भरती आनी हेर सरकारी कामांनी हस्तक्षेप करपी तिसऱ्या मनशा पासून सरकारी अधिकाऱ्यांनी जागृक रावपाची गरज आसा. जशें आमी दिवाळीच्या आदी नरकासुराची प्रतिमा जाळून वायट प्रवृत्तीचो नाश करतात, ते प्रमाण आमी ह्या दिवाळीच्या उत्सवात भ्रश्टाचार निर्मुलना खातीर वावर करपाचो सोपूत घेवया अशें मुख्यमंत्र्यांनी म्हळें. गोंयाक भ्रश्टाचार मुक्त राज्य करपा खातीर प्रत्येकान न खाऊंगा न खाने दुंगा ह्या नितीमुल्यांचे पालन करपाक जाय. लोकांक सेवा दिवपाक कळाव करप हो लेगीत एका प्रकारचो भ्रश्टाचार आसा. ते खातीर अधिकाऱ्यांनी लोकांक सेवा दितना तप्तरपाय दाखोवपाची गरज आसा अशें मुख्यमंत्र्यांनी म्हळें. प्रधान वित्त सचिव डॉ व्ही कांदिवेलू हांणी भ्रश्टाचार निर्मुलना खातीर सरकारी अधिकारी, खासगी क्षेत्रातले अधिकारी आनी लोकांनी एकवटान कृती करपा बाबत जागृताय करपा खातीर दक्षताय जागृताय सप्तक मनयतात अशें सांगून लोकांनी भ्रश्टाचार टाळपा खातीर आपलो वेव्हार ई सेवेवरवीं करपाचो सल्लो दिलो. सरकारान आपल्यो खुबश्यो सेवा ऑनलायन उपलब्ध केल्यात आनी सरकारी कचेऱ्यांनी फावट घालिनासतना ह्या सेवांचो लाव घेवपाक मेळटा अशें तांणी सांगलें. दक्षता खात्याचे संचालक यशस्वी बी हांणी आपल्या येवकाराचे उलोवपांत ह्या वर्सा दक्षताय जागृताय सप्तकाची संकल्पना राष्ट्राच्या भरभराटी खातीर सांस्कृतीक एकात्मता अशी आशिल्ल्याचे सांगून भारताचे पयले घरमंत्री आनी भारताचे लोहपुरुष म्हणून वळखतात ते सरदार वल्लभभाई पटेल हांच्या तत्वाकडेन ही संकल्पना जुळटा अशें सांगले. तशेंच तांणी देशाच्या विकासा खातीर प्रत्येकान प्रामाणिकपणान आपले कर्तव्य निभावपाचो उलो मारलो. पुलीस अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क आनी दक्षताय संचालनालय आनी हेर खात्यांचे अधिकारी ह्या कार्यावळीक उपस्थित आशिले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या नांवान बरेच गैरव्यवहार सुरू आशिल्ल्यान कार्यालयांनी काम करतना सरकारी कर्मचारी आनी अधिकाऱ्यांनी सादूर रावपाची गरज आसा अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळें. सरकारी नोकरेचो हावेस दाखोवन पयशे घेतिल्ल्या पुजा नायक हांणी सरकारी अधिकाऱ्यांक हाताक धरून दोगांक नोकऱ्यो दिल्यात. तिच्या फोन कॉल लिस्टात 2 सरकारी अधिकाऱ्यांचे नंबर मेळ्यात. ह्या दोगांची चौकशी जातली. भ्रश्टाचार प्रकरणात राजकारणी वा सरकारी कर्मचारी हातूंतले कोणाचे चुरचुरे करचे नात अशी शिटकावणी मुखेलमंत्र्यांनी दिली. सरकार वा प्रशासनात कसलेच तरेचो संबंध नसतना एके बायलेन सरकारी नोकरी दिवपाच्या निमतान जायते जाणांक टोपी घातल्या. ही गजाल गंभीर स्वरुपाची. नोकरेचे हायस दाखोवन फटीपणा केल्ल्या प्रकरणात अटक केली पुजा नायक हिचे कडेन गाडयो आनी फ्लॅट आसा. तिणे 8 ते 10 विदेशी दौरे केल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. आतां मेरेन तिका 3 फावटी अटक जाल्या. हातूंत 2 सरकारी कर्मचारी आसात, 1 निवृत्त जाला तर दुसरो सेवेत आसा अशें म्हणून तांणी मुखार म्हायती दिली. राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान शिक्षणीक वर्स 2024 इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यां खातीरची राज्य पांवड्यावेली राष्ट्रीय माध्यम तशेंच गुणवत्ता शिश्यवृत्ती येवजण परिक्षा आयतारा 5 जानेवारीक आयोजीत केल्या. ही परिक्षा 12 तालुक्यांतल्या केंद्राचेर म्हणजे दिवचल, बार्देस, पेडणे, सत्तरी, तिसवाडी, फोंड्या, साश्ट, सांगे, काणकोण, केपे, धारबांदोड्या आनी मुरगांव केंद्राचेर जातली. ह्या येवजणे खाला दर वर्सा गोंय राज्यांतल्या इयत्ता 9वी ते 12वी मेरेनच्या गुणवान विद्यार्थ्यांक शिश्यवृत्ती दितात. 8वीच्या इयत्तेत शिकपी विद्यार्थ्यां खातीर ही परिक्षा घेतात. अर्थिक तरेन दुबळ्या घटकांतल्या गुणवान विद्यार्थ्यां खातीर ही येवजण आसा आनी विद्यार्थ्यांच्या पालकांची वर्सुकी येणावळ 3.5 लाखां सयल आसपाक जाय. सावयवेरेच्या स्त्रीगदरा प्रकाशन संस्थेन अनंत उर्जादीप ह्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाची कार्यावळ आयोजीत केल्या. फाल्यां सावयवेरेच्या मदनंत सभाघरांत सांजे 4 वरांचेर गोंय विधानसभेचे सभापती रमेश तवडकार हांच्या मुखेल हजेरेंत हो प्रकाशन सुवाळो जातलो. आदले केंद्रीय मंत्री एडवोकेट रमाकांत खलप तशेंच पत्रकार विश्वनाथ नेने खास निमंत्रीत म्हणून ह्या सुवाळ्याक उपस्थित आसतले. मजगती दिवाळी निमतान बायलां खातीर फोवाचे तरेतरेचे पदार्थ करपाची सर्त लेगीत घडोवन हाडल्या. ह्या सर्ती खातीर 3,000चे पयले, 2,500चे दुसरे आनी 2,000चे तिसरे तशेंच 1,000चे उमेद वाडोवपी इनाम आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. लायन्स क्लब ऑफ फोंड्या आनी गोवा शिपयार्ड आनी दक्षीण गोंयांतल्या क्षयरोग दुयेंतींक फुकट गरजेची वस्तू वाटपाचें काम केलें. दक्षीण गोंयांतल्या भलायकी केंद्राच्या सुमार 111 दुयेंतींक ही गरजेच्यो वस्तू दिल्यो. गोवा शिपयार्डाच्या सीएसआर येवजणे खाला दर वर्सा क्षयरोगी दुयेंतींक गरजेच्यो वस्तू दितात. ही कार्यावळ दक्षीण गोंयांतल्या चिखली, लोटली, कुठ्ठाळे, फोंडेच्या आयडी हॉस्पिटल, दक्षीण गोंयांतल्या हेर भलायकी केंद्रांत चालीक लायली. ह्या वेळार गोंय शिपयाडाचे मुखेल भलायकी अधिकारी डॉ वेदपाल तारी, चिखली भलायकी केंद्राचे भलायकी अधिकारी, गोवा शिपयाड भलायकी समन्वयक मार्क गोन्साल्वीस, कार्यावळ समन्वयक सुदेश बोरकार, फोंड्या लायन्स क्लबाचे अध्यक्ष मनीष धारेश्वर, जय अमोल नाईक, डॉ किर्ती नाईक, दाबोळी लायन्स क्लबाचे अध्यक्ष एडी फर्नांडीस आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. ह्यावेळार उलयतना कार्यक्रम समन्वयक सुदेश बोरकार हांणी सांगले की लायन्स क्लबाचे काम समाजाच्या जायत्या घटकांक मदतीच्या रुपान संवसारभर चालू आसा. गोंय शिपयाडांतल्यान जायत्यो समाजीक उपयोगी कार्यावळी चालीक लायतात अशें डॉ वेदपाल तारी हांणी सांगलें. क्षयरोग दुयेंतींक ल्हान ल्हान मजत मेळोवपा खातीर फाटल्या वर्सा सावन लायन्स क्लबाच्या सहकार्यान सतत ही कार्यावळ चालीक लायतात. 11व्या गोवा लघुपट महोत्सवात अभिषेक लोकनार दिग्दर्शीत जिजीविशा हो लघुपट सर्वोत्कृष्ट थारला, तर पीपल ह्या लघुपटा खातीर गणेश चौगुले हाका सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे बक्षीस मेळ्ळे. गमन ह्या लघुपटाक सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचो पुरस्कार मेळ्ळो. मुझको भी लिफ्ट करा दे हो लघुपट सर्वोत्कृष्ट गोंयकार लघुपट थारलो, तर प्रारब्ध ह्या लघुपटा खातीर जय आमोणकर हांकां सर्वोत्कृष्ट गोंयकार दिग्दर्शनाचो पुरस्कार मेळ्ळो. मर्डर ह्या लघुपटा खातीर गोंयकार लेखनाचो पुरस्कार मेळ्ळो. चित्रपट परिवार संस्थे वतीन पणजेत पाटो हांगा संस्कृती भवनात 26 आनी 27 ऑक्टोबराक आयोजित केल्लो ह्या महोत्सवाचे बक्षीस वितरण गोंयचे ज्येष्ठ कवी आनी लेखक जॉन आगियार, फामाद दिग्दर्शक निर्माते गोपीनाथ चांदेलकार आनी ज्येष्ठ कवी आनी साहित्यीक नारायण कुर्जेकर हांच्या हस्तुकी जाले. ह्या लघुपट महोत्सवात भारतासयत वेगवेगळ्या देशातले 100 परस चड लघुपट दाखयले. गुड मॉर्निंग हो लघुपट सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट थारलो, तर पापा एंड स्मार्टफोन ह्या लघुपटाक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचो, तर झटका ह्या लघुपटा खातीर सर्वोत्कृष्ट भारतीय लेखनाचो पुरस्कार मेळ्ळो. जासवंद ह्या लघुपटाक सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट थारलो, तर ओसीडी ह्या लघुपटा खातीर सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शनाचे बक्षीस फावो जाले. खेळ आनी युवा वेव्हार संचालनालया वतीन 13 आनी 14 नोव्हेंबराक राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केला आनी पणजी कला अकादमी हांगा हो महोत्सव जातलो आनी तातूंत जैतिवंत जावपी राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 खातीर धाडटले. सांस्कृतीक कला गुणांक वाव मेळचो आनी माची मेळची ह्या हेतान हो युवा महोत्सव आसा आनी त्या खातीर अर्ज करपाचे आवाहन केला. लोकनाच, लोकसंगीत, कथा लेखन, कथन, पोस्टर तयार करप, कविता, हस्तकला अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सर्ती जातल्यो. ह्या महोत्सवात शिक्षणीक संस्था, कॉलेज, उच्च माध्यमिक शाळा, संघटना, क्लब, युवा गट, सरकारी खाती, युवा संस्था, संगीत संस्था हांच्या वतीन अर्ज मागयल्यात. ते वैयक्तीक वा समूह पातळीचेर करपाक शकतात. वय 15 ते 29 ह्या वयोगटातले तरणाटे हातून वांटो घेवपाक पात्र आसात. अर्ज करतना जल्म दाखलो, आधार कार्ड, बँक पासबूक हे ऑनलायन भरचे. 5 नोव्हेंबर आदी अर्ज पावपाक जाय. बायलांनी आपल्यातली निर्मिती क्षमता आनी कुशळटाय वळखून तांकां सकारात्मक विचारांतल्यान दिशा दिवपाक शिकपाक जाय. खंयची गजाल कमी वा ल्हान म्हत्वाची नासता. कवी वा लेखिका म्हणून आपली जडणघडण अशा ल्हान ल्हान गजालींनीच जाता. गृहिणी म्हणून जगताना बायलांनी आपल्या आत्म अनुभवाक एखादी आवडीची कला वा साहित्यावरवी वाट करून दिवची अशें आवाहन पुणेची प्रसिद्ध लेखिका आनी साहित्य अकादमी पुरस्कार जैतिवंत डॉ संगीता बर्वे हांणी केले. श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्था फोंड्या वतीन आयोजित 18व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून ती उलयताली. ढवळी फोंड्या भास्कर सभागरात हे एका दिसाचे संमेलन व्हडा उमेदीत जाले. ज्येष्ठ गोमंतकीय लेखिका मीना समुद्र हांच्या हस्तुकी ह्या संमेलनाचे उक्तावण जाले. खासा सोयरी म्हणून फामाद अभिनेत्री श्रेया बुगडे, स्वागताध्यक्ष पल्लवी धेपो, संमेलनाची कार्याध्यक्ष डॉ विद्या प्रभुदेसाय, संस्थेचे अध्यक्ष सुषमा तिळवे आनी कार्याध्यक्ष संगीता अभ्यंकर ह्या वेळार हजर आशिल्ली. काव्य आनी साहित्य निर्मितीतली आपली प्रेरणा सांगतना बर्वे हांणी जिणेंतल्या ल्हानसान गजालींतल्यान आयिल्ले अणभव हेच लेखनाचे खरे स्रोत अशें सांगून संवेदनशील लेखक जातनाचे अणभव सांगले आनी कांय कविता सादर केल्यो. ह्या वेळार पुलीस अधीक्षक हांका यशस्विनी पुरस्कार दिवन भोवमान केलो. तशेंच अपराजिता ह्या स्मरणिकेचें प्रकाशनय जालें. महारोग्य सेवा समिती खातीर मुंबईत खंयचें काम आसूं ते हमखास करपी कार्यकर्ता म्हणून वळख आशिल्ले मिलिंद विठ्ठल सरनोबत हांकां काल अल्पदुयेसान मरण आयले. ते 68 वर्सांचे आशिल्ले. फाटली 50 वर्सां ते महारोग्य सेवा समिती वरोरा आनंदवन ह्या संस्थे कडेन जोडिल्ले. संस्थे विशीं म्हायती दिवपा पासून ते संस्थे खातीर खरेदी विक्री, रक्कम बँकेंत जमा करपा पासून संस्थेचे देणगी चेक हाडप अशा सगळ्या कामांनी तांचो सक्रीय वांटो आसतालो अशें ह्या हरहुन्नरी कार्यकर्त्याच्या मरणान पुराय संस्थेत दुख पातळ्ळां. डिस्लेक्सिया ह्या दुयेस्ताविशी जागृताय पातळपाचे पावल म्हणून राष्ट्रपती भवन, संसद, इंडिया गेट आनी हेर सरकारी कार्यालयांनी तांबडे दिवे लायल्यात. दरवर्सा ऑक्टोबरात आंतरराष्ट्रीय डिस्लेक्सिया जागृताय म्हयनो जाता. जागृताय करप, कलंकुणो करप आनी दुयेसाविशी जावपी भेदभाव ना करप हो ह्या मोहिमेचो हेतू आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. उत्कृश्ट प्रशासना खातीर प्रामाणीकपणा आनी पारदर्शकता गरजेची अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. राज्य पांवड्यावेली राष्ट्रीय माध्यम आनी गुणवत्ता शिश्यवृत्ती येवजण परिक्षा 5 जानेवारीक, 11व्या गोवा लघुपट महोत्सवाच्या सर्तीचो निकाल जाहीर, 13 आनी 14 नोव्हेंबराक राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे पणजेत आयोजन. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.